जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावन जारी, यमुना तीरावन जारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर सुतैस्तमेन्द्र सभा चरण अरविंद भक्ति वेदांत स्वामी महाराज श्री प्रभुपाद की, इस्कॉन विभूति संस्थापक आचार्य श्री प्रभुपाद की, जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर सुतैस्तमेन्द्र भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्री प्रभुपाद की, अनंत कोटि वैष्णव वृंद की, नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की, श्रीमद् भागवतम की, समवेत गौर भक्त वृंद की, ताई गौर प्रेम नंदे, ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज, ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज, ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज, ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौराम। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये, नष्टप्रायेष भद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। श्रीमद्भागवतम स्कंद दूसरा अध्याय 10, शीर्षक है श्रीमद्भागवत सर्व प्रश्नांचे उत्तर, श्लोक क्रमांक 25। गतिं जिगीषतः, चौबीस हस्तौ रुरुहतु तस्य नाना कर्म चिकीर्षया, तयो तु बलवान इन्द्रः आदानं उभय अश्वयम्, हस्तौ रुरुहतुस्तस्य, हस्तौ रुरुहतुस्तस्य नाना कर्म चिकीर्षया, नाना कर्म चिकीर्षया, तयोस्तु बलवान इन्द्र ಸ್ವಸ್ತು ಬಲವಾನ್ ಇಂದ್ರ ಆದಾನಂ ಉಭಯ ಆಶ್ರಯಂ ಆದಾನಂ ಉಭಯ ಆಶ್ರಯಂ ಹಸ್ತೌ ರುರುಹತುಸ್ತಸ್ಯ ನಾನಾ ಕರ್ಮ ಚಿಕೀರ್ಷಯ ತಯೋಸ್ತು ಬಲವಾನ್ ಇಂದ್ರ ಆದಾನಂ ಉಭಯಾಶ್ರಯಂ. नाना अनेक विध कर्म कार्य चिकीर्षया इच्छा केल्याने तयो त्यांचे तू तरीही बलवान शक्ती देण्यात इंद्र स्वर्गाधिपती आदानम हातांची कार्य उभय आश्रयम देवता आणि हात अशा दोहोंवरही अवलंबून असलेले भाषांतर आणि तात्पर्य श्री प्रभुपाद यांच्या द्वारा भाषांतर. त्यानंतर परमपुरुषाने जेव्हा अनेकविध कार्य करावयाचे इच्छिले तेव्हा दोन हात त्यांची नियंत्रक शक्ती स्वर्गाधिपती देवता इंद्र हे प्रकट झाले आणि त्याचबरोबर हात व देवता यावर अवलंबून असलेली कार्यही प्रकट झाली. तात्पर्य प्रत्येक बाबतीत आपल्या ध्यानात येऊ शकते की जीवाची इंद्रिये कोणत्याही स्थितीत कधीच स्वतंत्र नसतात. भगवंतांना इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश असे म्हटले जाते. म्हणून जीवांची इंद्रिय भगवद इच्छेने प्रकट होतात आणि प्रत्येक इंद्रिय विशिष्ट प्रकारच्या देवतेकडून नियंत्रित केले जाते. अशा रीतीने कोणीही इंद्रियांवर स्वामित्वाचा दावा करू शकत नाही. जीवांवर इंद्रियांचे नियंत्रण असते. इंद्रिये देवतांद्वारे नियंत्रित केली जातात आणि देवता भगवंतांचे सेवक आहेत. सृष्टीच्या निर्मितीमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अंतिमतः सर्व काही भगवंतांच्या नियंत्रणाखाली असते आणि भौतिक प्रकृती किंवा जीवासही कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही. स्वतःच इंद्रियांचा स्वामी असल्याचा दावा करणारा जीव हा भगवंतांच्या बहिरंगा शक्तीच्या पकडीत सापडलेला आहे. स्वतःच्या क्षुद्र अस्तित्वाचाही जोपर्यंत त्याला गर्व असतो तोपर्यंत बहिरंगा शक्तीच्या कठोर नियंत्रणाखालीच असल्याचे जाणार आणि अशा स्थितीत त्याने आपण मुक्तात्मा असल्याची कितीही घोषणा केली तरी तो मायेच्या बंधनातून सुटण्याची शक्यता नाही. ओमज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले Svayam Rupa Kadamayam Dadati Svapadantikam Vandeham Sri Guru Sri Yuta Padakamalam Sri Gurun Vaishnavamscha Sri Rupam Sagrajatam Sahagana Raghunatham Vitam Tam Sajivam Sadvaitam Savadhutam Parijana Sahitam Krishna Chaitanya Devam Sri Radha Krishna Padan Sahagana Lalita Sri Vishakhan Vitamscha Hare Krishna Karuna Sindhu Dina Bandho Jagatpate Gopesha Gopika Kanta Radha Kanta Namosute तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हस्तौ रुरुहतुस्तस्य नाना कर्म चिकीर्षया तयोस्तु बलवान इंद्र आदानम उभय आश्रयम। त्यानंतर परम पुरुषाने जेव्हा अनेकविध कार्य करावयाचे इच्छिले तेव्हा दोन हात त्यांची नियंत्रक शक्ती स्वर्गाधिपती देवता इंद्र हे प्रकट झाले आणि त्याचबरोबर हात व देवता यावर अवलंबून असलेली कार्येही प्रकट झाली। हरे कृष्ण। या ठिकाणी विराट पुरुषाचं वर्णन येतं आणि श्रीमद भागवतम जसं आपण जाणतो की भगवंत आणि भगवंतांची जी कार्य आहेत भगवंतांचे भक्त आहेत यांचाच गौरव करण्यासाठी करण्याविषयीचा भाग या भागवतामध्ये दिलेला आहे। वेदांमध्ये उपनिषदांमध्ये भगवंतांची स्तुती आहे भगवंतांचं वर्णन आहे पण प्रत्यक्ष वर्णन त्यामध्ये नाही। जरी असलं तरी सुद्धा त्यामध्ये अनेक प्रकारे त्याचं वर्णन हे थोडं आपल्या बुद्धीला समजण्यासाठी क्लिष्ट असंच आहे। श्रीमद भागवत मात्र प्रत्यक्षपणे भगवंतांचं वर्णन करतात। यामुळेच तर व्यासदेवांना हे भागवत लिहिल्यानंतर संतुष्टी लाभली। तर श्रीमद भागवत हे दुसरं काही नसून भगवंत आणि भगवंतांचे भक्त यांची स्तुतीच आहे। म्हणून या ठिकाणी जे वर्णन आपण ऐकतो विराट पुरुषाचं हे देखील एक भगवंतांचं वर्णनच आहे। विराट पुरुष थोडक्यात सांगायचं तर भगवंतांपासूनच निर्माण झालेली भौतिक सृष्टी याचंच एक काल्पनिक स्वरूप या ठिकाणी विराट पुरुषाच्या रूपात दिलेलं आहे। विराट पुरुष म्हणजेच भगवंत आहेत असं नाही पण भगवंतांची जो विस्तार आहे या जगामधला त्याला एक प्रकारे स्वरूप या विराट पुरुषाच्या रूपात दिलेलं आहे। म्हणून खऱ्या अर्थानं भगवंतांचा आकार खऱ्या अर्थानं भगवंतच या विराट पुरुषामध्ये आहेत असं नाही पण भगवान स्वतः प्रकट होतात या जगात या विराट पुरुषाच्या रूपामध्ये। तर म्हणून आपण या ठिकाणी जे वर्णन वाचतो या संपूर्ण 10व्या अध्यायामध्ये की कशा प्रकारे विराट पुरुष कसे आले काय झालं आणि आता जे श्लोक येत आहेत 17 ते 31 या श्लोकापर्यंत जर आपण बघितलं तर 17व्या श्लोकामध्ये प्राणशक्ती भूक जिव्हा ह्या प्रकारे कसे उत्पन्न झाले त्यानंतर मुखातून अग्नी आणि घ्राणेंद्रिय नाक कान आणि आता इथे हात कसे उत्पन्न झाले पुढच्या श्लोकामध्ये पाय कसे उत्पन्न झाले नंतर प्रत्येक गोष्ट जसं त्वचा जननेंद्रिय वीर्य हे प्रत्येक इंद्रिय कशा प्रकारे उत्पन्न झाली हे आपण पाहतो। तर हे सर्व काही या प्रकारे वर्णन आलेलं आहे. आणि आणखीन एक महत्वाचा विषय यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे या प्रत्येक इंद्रियांबरोबर इंद्रिय देवता आणि इंद्रियांच्या कार्य करण्याची मर्यादा हे सर्व काही या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे. जसं कार्य आणि कार्यक्षेत्र आणि कर्ता या तिन्हींचं एकाच वेळी प्रकटीकरण झालेलं आहे. जसं या ठिकाणी जर काही निर्माण झालं तर निश्चितच त्याबरोबर त्याची त्याचं जे क्षेत्र आहे कार्य करण्याचं ते पण निर्माण झालेलं आहे. जसं जीवात्मा या जगामध्ये आले तर नुसतं आले, भगवंतांनी या ठिकाणी जीवात्म्यांना ठेवलेलं नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी कार्यक्षेत्र पण निर्माण करून दिलंय. तर म्हणून ज्या वेळेला जीवात्मा या ठिकाणी भोग घेण्याची इच्छा करतो तेव्हा त्या भोगाबरोबर त्याला मिळालेली ती फॅसिलिटी किंवा त्या मिळालेली जी सोय आहे ती पण तो निर्माण करतो, तेव्हाच मग तो भोग घेऊ शकतो. केवळ एकट्यानं जीव आहे आणि त्याला काहीच कार्यक्षेत्र नाहीये असं कधी होत नाही. त्यासाठी कार्यक्षेत्र त्याच वेळी भगवंतांनी निर्माण करून दिलेलं आहे. म्हणून भगवंत इतके कृपाळू आहेत की केवळ जीवात्म्याची स्वतंत्र इच्छा ही भगवंत पाहत नाहीत, तर त्या स्वतंत्र इच्छेला लागणारी प्रत्येक गोष्ट भगवंत पुरवत आहेत. इथे आपण भगवंतांपासून उन्मुख होऊन या ठिकाणी आलो, पण तसंच अगदी गोलोकातलं कार्यक्षेत्र या ठिकाणी असावं ही भगवंतांची इच्छा आहे. प्रभुपाद उदाहरण देतात की लहान मुलगा लहान मुलगी घरातली ती रडायला लागते, मलाही स्वयंपाक करायचंय मलाही स्वयंपाक करायचंय. मग तेव्हा आई काय तिला लगेच चुलीजवळ आणत नाही, गॅस स्टोव्ह जवळ आणत नाही आणि तिला लायटर देत नाही हातामध्ये की बनव तू मोठी भांडी पाणी सगळं काही धान्य वगैरे, नाही जाळून घेईल, तिला इजा होईल. माई काय करते बाजारातून भातुकलीचा खेळ आणते, छोटी छोटी भांडी छोटा गॅस स्टोव्ह अगदी तसाच दिसणारा, आणि तिला काय वाटतं की हे सगळं काही तसंच आहे आणि मग ती यावर शिजवणार सर्व काही बनवणार आणि मग आई तिच्यामध्ये माहिती आहे तिला की रडू नये म्हणून मग तिला भात तयार भातच त्याच्यामध्ये घालून देते आणि मग ती खाते, तिला वाटतं की मी आता सर्व काही मीच केलेलं आहे, जसं आई करते तसंच मी केलेलं आहे. तर या प्रकारे भगवान पण अगदी जसं ज्या जशी परिस्थिती गोलोकमध्ये आहे तशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण करून देतात. कमी अधिक प्रमाण निश्चितच आहे पण आहे तशासारखं दिसणार की जीवाला भ्रम होतो की हे सर्व काही तसंच आहे पण नाही आहे तसं. म्हणून मग जीव या ठिकाणी येऊन ऊर्ध्वमूलम अधःशाखम असं वर्णन केलेलं आहे की गोलोक आणि भौतिक जगामध्ये भौतिक जग हे प्रतिबिंबित स्वरूप आहे गोलोकाचं किंवा त्या आध्यात्मिक जगताचं. तसे भौतिक जगत या ठिकाणी जीवांसाठी एक सोय एक संधी म्हणून इतर या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि मग या ठिकाणी जीवात्मा प्रत्येक गोष्टीचा भोग करत असतो. म्हणून इंद्रियांबरोबर किंवा जीवात्म्यांबरोबर जीवात्म्यांची इंद्रिय आणि त्या इंद्रियांबरोबर त्यांची कार्यक्षेत्र कार्यशक्ती आणि त्यावर नियंत्रित देवता ह्या सर्व काही एकाच वेळी प्रकट होतात एका पाठोपाठ एक बरोबर सगळं काही त्या ठिकाणी सोय अशी परिपूर्ण असते तशी या ठिकाणी निर्माण केली जाते. जसं एखादी टेक्नॉलॉजी जर आपण बाहेरून आणायचं असेल, कालच आम्ही ऐकत होतो म्हणाले समजा जर्मनहून काही मशीन्स आणायच्या असतील इकडे तर मग ते लोक आधीच सर्व काही पाठवतात की आम्हाला काय काय नेमकं पाहिजे आणि मग प्रत्येक गोष्ट जर या ठिकाणी असेल तर मग ती मशीन येऊन या ठिकाणी बसणार. नाहीतर भारतासारखं कार्य नाही की कुठली मशीन आणली कशी आपण जोडतो आणि कसंही कार्य सुरू होतं, तसं अजिबात करणार नाही. अगदी सर्व काही व्यवस्थित पाहिजे तेव्हाच मग ती गोष्ट येणार. तर भगवंत या प्रकारे कार्य करतात अगदी परिपूर्णरित्या. आपल्याला किंचितही असं वाटणार नाही की या ठिकाणी आमच्यासाठी काहीतरी कमी आहे, सर्व काही या ठिकाणी आहे ही भगवंतांची कृपा आहे. आपल्याला भोग घेण्याची इच्छा झाली आणि भगवंतांनी हे सर्व काही निर्माण केलं म्हणून हात या ठिकाणी निर्माण केले. हाताबरोबर त्याची नियंत्रक शक्ती त्याचबरोबर स्वर्गाधिपती देवता इंद्र जे या सर्वाचे नियंत्रक आहेत आणि त्याचबरोबर हात आणि देवता यावर अवलंबून असलेली कार्यही प्रकट केली. म्हणजे असं नाही की नुसतं हात प्रकट केले, हाताचा नियंत्रक देवता प्रकट केला, नाही, त्याच्यासाठी काहीतरी कार्य पण पाहिजे. तसं कार्यही त्या ठिकाणी प्रकट केलं भगवंतानी, की हाताने काय आता कार्य केलं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान या जगामध्ये कार्य करतात. म्हणून दोन विषय यामध्ये आपल्याला दिसून येतात, एक तर या प्रकारे निर्माण कार्य आणि दुसरं की शुकदेव गोस्वामींसारखे जे भक्त आहेत हे भगवंतांची या सर्व बाबतीत स्तुती करतायत. विराट पुरुष या ठिकाणी निर्माण झाला, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी निर्माण झाली, पण भागवताचा मूळ अंतस्थ हेतू आहे की भगवंतांची स्तुती करणं. या भगवंतांच्या स्तुती व्यतिरिक्त भागवत आपल्याला काहीच सांगत नाही. म्हणून इथं जरी सारी इंद्रिय जरी निर्माण झाली, देवता जरी निर्माण झाल्या, ही थेट भगवंतांची स्तुती आहे. म्हणून इथं आपण पाहतो की भक्तांचा स्वभाव आणि अभक्तांचा स्वभाव. अभक्त या ठिकाणी जे काही निर्माण झालेलं आहे त्याला एकतर स्वतः निर्माण केलेलं असल्याचं सांगतात. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, असुर म्हणतात की सर्व काही या ठिकाणी मैथुन क्रियेमधून निर्माण झालेलं आहे. आणि आजकालचे वैज्ञानिक म्हणतात की सर्व काही रसायनांचं एकमेकांमधलं मिश्रण आहे. तर या प्रकारे स्वतःचे तत्वज्ञान सांगून मग मीच सर्व निर्माण केलं, हे सर्व काही आपोआप आलं आणि सर्व काही करता मीच आहे माझ्यापासून, आणि आपण सर्व काही आपलं स्वतःच जीवन घडवलं पाहिजे वगैरे वगैरे या प्रकारची तत्वज्ञान निर्माण होतात. तर ह्याचा अप्रत्यक्षपणे काय जाणतो आपण याच्यामधून, ती म्हणजे भगवंतांची स्तुती करायची नाही, सर्व काही आपण करू शकतो हेच जाणायचं. म्हणजे आपण कोणावर नियंत्रित नाही आहोत. पण याच्या सुरुवातीलाच आपण पाहतो नियंत्रित जीव, नियंत्रक जीव आणि भौतिक जग, भौतिक देह, ह्या प्रकारे तीन वर्गीकरण या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. पण आपण अशा अनेक तत्वज्ञानांमध्ये हेच पाहतो की कशा प्रकारे आपण नियंत्रक व्हायचंय आणि आपणच सर्व काही स्वतःचं जीवन घडवू शकतो. पण हे साफ चुकीचं आहे. आपण स्वतः काही करू शकत नाही इच्छेशिवाय, आणि तीही इच्छा काही मर्यादेपर्यंतच, त्याच्या पलीकडे काही आपण जाऊ शकत नाही. तर म्हणून इथे अभक्त हे भगवंतांची स्तुती नेहमी टाळतात आणि स्वतःची स्तुती करून घेण्याचा प्रयत्न करतात. पण भक्त कशाही रीतीने असेना केवळ भगवंतांची स्तुती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून इथं हात प्रकट झाले, हाताची शक्ती प्रकट झाली, देवता प्रकट झाल्या आणि कार्यही प्रकट झाली. या सगळ्यांमध्ये भगवंतांचा थेट हस्तक्षेप असल्याचं या ठिकाणी शुभदेव गोस्वामी आपल्याला सांगतात. तर हे जाणणं फार महत्वाचं आहे. म्हणून इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, आपलं स्वातंत्र्य इथे काहीच चालत नाही, आपल्याला अजिबात स्वातंत्र्य नाहीये. तर उलट जीव हा नेहमी इंद्रियांद्वारे नियंत्रित आहे या भौतिक जगामध्ये, आणि इंद्रिय ही देवतांद्वारे नियंत्रित आहेत आणि देवता भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करतात. म्हणून प्रत्यक्षात सर्व काही भगवंतांच्या आज्ञेशिवाय काही होत नाही या जगामध्ये. म्हणून ह्या सर्वांची निर्मिती जी काही केलेली आहे ही आपण जाणलं पाहिजे की हे सर्व काही इंद्रिय भगवंतांच्या सेवेसाठीच निर्माण झालेली आहे. जिव्हा ही भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांची स्तुती करण्यासाठी आणि भगवंतांचं उच्चिष्ट भोजन स्वीकार करण्यासाठी. पण हे सोडून जर आपण घाण बाकी सगळं काही खात बसलो तर मग या जिव्हेचा व्यवस्थित वापर केल्यासारखा नाहीये. निश्चितच हे भगवान जेव्हा बघतील की हे जीवात्म याला मी सगळं काही निर्माण करून दिलेलं आहे, उच्चिष्ट भोजन पण मी त्याची ती बुद्धी पण दिलेली आहे, पण ते सोडून बाकी सगळं तो खातो, मग तेव्हा ते म्हणतात की कशाला एवढं कष्ट घेतोस, मग तुझ्यासाठी सगळं काही तयार ठेवतो म्हणून मग डुकराचं जीवन देतात. मग शोधत फिरा इकडे तिकडे आणि घाण खात राहा. डुक्कर नाही मी घाण खाता. तर या प्रकारे भगवान मग तशी व्यवस्था या ठिकाणी करतात. म्हणून जी काही इंद्रिय भगवंतांनी आपल्याला निर्माण करून दिले त्याचा जर वापर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे नाही केला मग तशा तशा योनी पण भगवंतांनी बनवून ठेवल्यात. एवढं सगळं काही भगवंतांनी आपलं कार्यक्षेत्र या ठिकाणी तयार ठेवलेलं आहे की हे नाही तर हे तुम्हाला तयार आहे, तिकडे जा भोगा. तर म्हणून जेव्हा समजा पाय पुढच्या श्लोकामध्ये वर्णन येईल, पाय जर आपण भगवंतांच्या सेवेसाठी नाही वापरले, भगवंतांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी, सत्संगामध्ये जाण्यासाठी, तर मग म्हणतील ठीक आहे तुला पाय पाय नको आहेत ना, मग तुला वृक्ष बनवून ठेवतो, एका ठिकाणी राहा कुठेतरी अगदी हजारो वर्ष आयुष्य जग. त्यानंतर हात जर आपण नाही व्यवस्थितपणे वापरले मग असे निरुपयोगी हात बनवून ठेवतील भगवंत. कोणाचे ठेंगणे हात असतात कुठल्या योनीमध्ये असतील त्या हाताचा काहीच उपयोग नसेल, केवळ दाखवण्यासाठी ते हात असतील. हत्तीला दात आहेत कसे, केवळ सुळे दिलेले आहेत, त्याचा काही खाण्यासाठी नाही कशासाठी नाही. पण त्याचे जर चांगले दागिने बनवले भगवंतांसाठी तर चांगलाच उपयोग आहे. पण या प्रकारे त्याचा योग्य वापर आपण नाही केला तर मग भगवंत ती गोष्ट काढून घेणार. म्हणून भक्तीमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला जी काही मिळते ही भगवंतांच्या सेवेसाठीच मिळते. मग आपलं घर दार, आपले नातेवाईक, पत्नी मुलं, त्यानंतर जे काही आपल्याला या ठिकाणी मिळत आहे हे सर्व काही भगवंतांच्या सेवेसाठी कसा वापर करावा याचंच केवळ चिंतन असलं पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर मग त्याचा स्वीकार पण करायचा नाही, कारण निश्चितच आपल्याला आपल्याच पतनाला त्या गोष्टी कारणीभूत होत आहेत, आपल्याला भगवंतांच्या सेवेपासून दूर नेणार. म्हणून मग हळूहळू काही जण कित्येक वेळेला भक्तांमध्येच अशा गोष्टी घडतात की घरामध्ये टीव्ही का घेतला बरं की नाही, कधी कधी थोड्या जगात मध्ये काय चाललंय बघायला, थोड्या बातम्या बघायला पाहिजे ना, म्हणून मग टीव्ही घेतला. आणि मग बातम्या बघता बघता ऍडव्हर्टाईज बघितली, मग ऍडव्हर्टाईज बघताना ती वस्तू घ्यावी अशी इच्छा निर्माण झाली, सुप्त इच्छा आतमध्ये कुठेतरी, आणि मग हळूहळू ती इच्छा कधी ना कधी फलित होणार. मग त्या वस्तू घेण्याच्या मागे आपण लागणार, मग म्हणायचं नाही आता टीव्ही आहे तर थोडं बघूया काय लागलंय इकडे या चॅनलला त्या चॅनलला वगैरे. म्हणजे सोय छोट्या गोष्टीपासून सुरुवात झाली पण तिचा अंत काही लागत नाही या जगामध्ये, वाढतच जाणार. मग एक सिरियल, दोन सिरियल, आणि बघता बघता आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये गुरफटून. आणि तत्वज्ञान काय सांगायचं की युक्त वैराग्य. सर्व काही भगवंतांच्या सेवेत आपण वापरू शकतो, प्रत्येक उदाहरण, प्रत्येक गोष्ट, सर्व काही भगवंतांचं. जसे आमचे एक भक्त होते बेळगावमध्ये, ते अगदी प्रसिद्ध होते की सिनेमांच्या गाण्यांची जी ताल आहे त्या तालीमध्ये हरे कृष्ण मंत्र म्हणायचं. आणि सुरुवातीला आम्हाला काही माहित नव्हतं, सगळेच शुद्ध भक्त वाटतात ना. भक्तीमध्ये जेव्हा आपण येतो सगळेच अगदी शुद्ध भक्त असं म्हणून आपण समजतो, चांगला भाव आहे तो. तर मग आम्हाला वाटायचं वा किती चांगला आहे, हे सगळीकडे सर्वत्र भगवंतांना पाहतात. अगदी सिनेमाची गाणी पण हरे कृष्ण मंत्रामध्ये ते गातात, मग बरं वाटायचं कारण नवीन, आपल्याला काय समजत नाही, टीव्ही बघावं हे करावं काही सांगत नाहीत कोणी, लगेच सांगत नाही, नंतर नंतर हळूहळू करायचं. तर तशा प्रकारे आम्ही म्हणायला लागलो, मग प्रत्येक शोधून काढायचं, हे गाणं असेल तर मग हे अशी चाल लावायची, ते गाणं असेल ती चाल लावायची, ह्याला काही अंतच राहत नाही. मग तर या प्रकारे वापर भौतिक जगामध्ये बंधनकारक ज्या काही गोष्टी आहेत त्या नेहमी टाळल्या पाहिजेत. सर्व काही गोष्टी भगवंतांनी भगवंतांच्या भक्तीसाठी, भगवंतांच्या सेवेसाठीच निर्माण केलेले आहेत. या भावनेमध्ये जेव्हा आपण कार्य करतो त्याला कृष्ण भावना म्हणतात. त्या व्यतिरिक्त एखादी गोष्ट जरी आपल्याकडे अधिक असेल जी आपल्याला भगवंतांच्या सेवेत नाही वापरता येत आहे तिला लगेच टाकलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे, नाहीतर ती वस्तू आपल्यावर एक मोठा भार निर्माण करून ठेवेल, या भौतिक जगामध्ये राहण्यासाठी सोय करून ठेवेल. म्हणून त्या वस्तूची काही गरज नाही आपल्याला. आपल्याला वापरायला लागणारे दोन वस्त्र भागवतामध्ये वर्णन येतं, काही वस्त्रां अगदी एखादं वस्त्र झोपायला उशी पण आवश्यक नाहीये. तुमचे हात करा झोपा. खाण्यासाठी मोठी चांदीची ताट, चांदीचं ताट वगैरे कशाला पाहिजे, तुम्ही हातामध्ये घ्या आणि खा. तर आकाश हे आच्छादन आहे, जमीन हे आपली आपलं पलंग आहे. तर या प्रकारे भागवत या प्रकारे अगदी कमी गरजेमध्ये आपण राहू शकतो, जगू शकतो. काही कमी पडणार नाही, आपण काही मरणार नाही. जोपर्यंत पूर्णपणे जीवात्म्याचा भोग आहे या शरीरामध्ये तोपर्यंत राहणारच तो. तर या प्रकारे सांगण्याचा उद्देश असा आहे, भक्तीमध्ये असं करायचं नाही. भक्त आले तर मग म्हणायचं या आणि ही जमीनच तुमच्यासाठी सर्व काही आहे, आच्छादन घ्या आणि हात करा पुढे त्यामध्ये घ्या. हे भक्तांसाठी नाही करायचं. पण इथं सांगण्याची महत्वाचा उद्देश मागचा असा आहे की आपण आपल्या गरजा किती मर्यादित ठेवल्या पाहिजे या जगामध्ये. म्हणून ज्या गोष्टी भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या भक्तांच्या सेवेसाठी आहेत, तेवढ्याच गोष्टींचा संचय करणं फार महत्वाचं आहे. तर म्हणून जर त्याचा दुरुपयोग झाला तर मग भगवान ती वस्तू काढून घेतील. म्हणून बेजबाबदारीचं जे जीवन आहे हे प्राण्यांच आहे, त्यांना काही जबाबदारी नाही कशाची. तरी ते जबाबदारीनं वागतात कित्येक प्राणी, मनुष्यांपेक्षा चांगल्या जबाबदारीनं वागतात, योग्य वापर करतात त्यांना मिळालेल्या. पण ते केवळ भौतिक जगासाठी. पण मनुष्याला अधिक बुद्धी दिलेली आहे भगवंतांची सेवा करण्याची. म्हणून आपण त्या रीतीनं ह्या प्रत्येक वस्तूंचा वापर केला पाहिजे, प्रत्येक गोष्टींचा वापर केला पाहिजे. म्हणून आपण आपल्याला मिळालेल्या सर्व इंद्रियांच्या शक्तीचा याचा दुरुपयोग तर करायचाच नाही, पण उलट अहंकारी पण व्हायचा नाही की माझे हात पहा मी किती बलवान आहे, कि मी आता या हाताने काही करू शकतो. जसं राक्षसांचं वर्णन येतं, मग ते भस्मासुराचं वर्णन आहे की तो एका ठोशामध्ये पर्वत पण अशी चक्काचूर करायचा. कार्तिकेय अर्जुन यस, त्याने मारलं की पर्वत पण असे जमीन दसायचे, इतकी त्याच्या प्रचंड हातामध्ये शक्ती होती. पण काय, परशुरामाने असा काही परशुराम चालवला की सगळे हात तुटून पडले. तर तसं आपण आपल्या इंद्रियांचा अभिमान पण करायचा नाही, माझे हात किती सुंदर आहेत, तुझे हात काळे आहेत, माझे लाल आहेत वगैरे वगैरे. नाही, हे भगवान त्यांच्या सेवेत आहेत की नाही हे महत्वाचं आहे. तर म्हणून जीवात्मा या प्रकारे अहंकारी पण बनायचा नाही. म्हणून इच्छा करणं आणि कार्य करणं याच्यामध्ये भेद आहे. आपण इच्छाच भगवंतांची सेवा करण्यासाठी केलं पाहिजे. कार्यक्षेत्र तर वेगळंच आहे, त्यामध्ये अनेक कष्ट आहेत या भौतिक जगामध्ये. म्हणून भौतिक जगामध्ये नुसतं भोगायची जरी इच्छा केली तरी सुद्धा ती पूर्ण होत नाही. त्या भोगण्याच्या मागे लागायची तर गोष्टच दूर, आणि त्याच्या मागे आपण लागतो आणि मग ती गोष्ट मिळते अगदी थोडक्यासाठी, आणि मग तिचा भोग तिचा आनंद अगदी थोडक्यासाठी राहतो आणि तो निघून जातो. तर म्हणून आपण इच्छेपासूनच अगदी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे भगवंतांची सेवा करण्याची, त्याचा अगदी व्यवस्थित वापर आपल्याला केला पाहिजे. म्हणून भगवंत या ठिकाणी पाहतो आपण की प्रभुपाद इथे सांगतात तात्पर्यामध्ये की क्षुद्र जीव जोपर्यंत आपल्या अस्तित्वाचा गर्व करतो तोपर्यंत तो या बहिरंगा शक्तीच्या कठोर नियंत्रणाखाली राहतो, त्याच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. तर हेच तर कारण आहे आपल्याला भौतिक जगामध्ये राहण्याचं. या भौतिक जगामधून सुटायचं असेल मह्या अध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचर. भगवान सांगतात माझ्या अध्यक्षतेखाली प्रत्येक गोष्ट या ठिकाणी कार्य करते. पण जर तुम्ही मला शरण आलात तरच मग यापासून मुक्तता आहे. म्हणून जर अनेक देवी देवतांकडे आपण जर जायला लागलो भगवंतांना सोडून, आणि जर त्यांना प्रसन्न करून आपण जर या सोयी मिळवायला लागलो, त्या देवी देवता देतील, पण त्या प्रत्येक वस्तू आपल्याला बंधनाचंच कारण होणार आहेत. तोपर्यंत आपण इथे झकडून राहणार. म्हणून म्हणतात प्रभुपाद कि या भौतिक जगापासून जोपर्यंत पूर्णपणे अनासक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला गोलोक धाम मिळत नाही. आपली संपूर्ण इंद्रिय, आपल्या संपूर्ण इच्छा जोपर्यंत आपण शुद्ध करून घेत नाही तोपर्यंत आपण गोलोकमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे एखादी सुप्त इच्छा जरी आपल्याकडे असली या भौतिक जगामध्ये भोग घेण्याची, तर आपल्याला परत यावं लागतं. इतकं रिस्की किंवा इतकं भयानक असं जीवन आहे की थोडी पण काहीतरी असेल या ठिकाणी करण्याची इच्छा तर आपल्याला यावं लागेल. तर म्हणून इथे अगदी सरळपणे आपण जाणलं पाहिजे की हे सर्व काही इंद्रिय निर्माण झाले, एकच इच्छा करावी की हे यांचा काहीतरी वापर भगवंतांच्या सेवेमध्ये झाला पाहिजे. परवा आपण भजन म्हटलं, हे माधव आम्ही खूप विनंती करतो आहोत तुमच्याकडे, का बरं, दही तुलसी तिला मी एक केवळ तुळशी तुम्हाला अर्पण करतो. अर्थात आपल्याकडे भरपूर काही आहे आणि आपण नुसती तुळशी अर्पण करून चालत नाही, तर आपण उलट कष्ट केले पाहिजेत अधिक की भगवंतांना मी अधिक काहीतरी देऊ शकेन म्हणून. तर देई तुलसी हे देह समर्पिल, तर माझ्याकडे मी माझं असं काहीच ठेवणार नाही, हा देह देखील तुम्हाला मी समर्पित करणार आहे. आणि तुमची दया किती अपार आहे, तुम्हीच केवळ दयावान आहात. या जगामधून जर मला सोडवायचं असेल तर तुमच्याशिवाय आणखी कोणी नाही माझ्याकडे माझ्यासाठी, पण तुम्हीच केवळ एक दयावान आहात, दीनबंधू आहात, आणि मला या भवसिंधू मधून तुम्हीच पार करणार आहात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आपल्याकडे आलेली आहे भगवंतांच्या सेवेमध्ये, अगदी इच्छा पण त्याचं स्वातंत्र्य आपल्याला थोडक्यात भगवंताने दिलेलं आहे, तिचा पण वापर आपण भगवंतांच्या सेवेसाठी केला पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही आणखीन कॉमेंट्स आहे त्याच्यावर, प्रश्न असतील तर विचार. त्याच्यानंतर आपण प्रत्येक श्लोकामध्ये एक एक आणखीन एक इंद्रियांचा आहे. उद्याचा जो श्लोक आहे फार खूप सुंदर श्लोक आहे, त्यामध्ये स्वतः भगवंतांचं वर्णन येत. पायांची देवता नियंत्रक देवता विष्णू आहे. तर बघा, पायांची देवता विष्णू का बरं झाले याचं वर्णन होते ऐकू शकता. हात इंद्र आहेत, बाकी वरुण देवता जिव्हाचा आहे, अग्नि अग्निदेवच आहे, पण याच्या ठिकाणी पाय हे विष्णू का झाले बरं, त्याचं सुंदर वर्णन आहे. उद्या आपण वाचू शकतो तात्पर्य. चांगला विचार निश्चितच चांगला आहे ना. सुरुवातीच्या साधक स्थितीमध्ये निश्चित चांगला आहे. कधी कधी आपण विचार करतो, हा माझ्याकडून चांगलं किती श्रृंगार झालेला आहे भगवंतांचा आज, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही स्वतःचा गौरव करून घेण्यापेक्षा दुसरे करू देत, पण दुसरे जरी केले तरी त्याचा स्वीकार करू नका. तुम्ही आणखीन कोणतरी जो एक्सपर्ट आहे त्याच्याकडे जा, त्यांना विचारा की तुम्ही कृपया सांगा की माझ्या या याच्यामध्ये काय चुका आहेत, नेमकं अजून कसं चांगलं केलं पाहिजे, तर मग तेव्हा आपल्याला कळेल की हा याच्यामध्ये अजून काय काय इम्प्रुव्हमेंट्स आहेत. तर सुरुवातीच्या स्थितीला आपण निश्चित प्रत्येकाला काहीतरी प्रोत्साहन मिळण्यासाठी काहीतरी स्तुती पाहिजेच, स्तुतीशिवाय आपण कार्य करू शकत नाही. भगवंतांच्या अंश असल्यामुळे आपल्याला स्तुती प्रिय आहे, पण ती आपण घ्यायची नाही खऱ्या अर्थाने, आपण ती भगवंतांनाच द्यायची. सर्व काही भगवंतच करून घेत आहे. म्हणून कधी आपल्याला सेवा मिळाली आणि आपण जर तिला टाळण्याचा प्रयत्न केला तर ती सेवा एकदा येईल आणि निघून जाईल. संधी महाराज सांगतात एका प्रवचनामध्ये की लोक म्हणतात एक बाहेरची म्हणच आहे की अपॉर्च्युनिटी नॉक्स ओनली ऍट वन्स. समजलं ना, संधी ही एकदाच दार ठोठावते तुमचं. महाराजांनी त्याच्या पुढचं सांगितलं होतं, बट पीपल कंप्लेन अबाउट नॉईज. लोक काय कटकट लावली. समजलं ना, सर्विस सेंटर समोर आला तर आपण म्हणतो आला बाबा आता काय तरी आता आहे माझ्यासाठी ठेवलेला आहे काहीतरी राखीव. आता याच्यापासून कसा पळ काढायचा, काय कारण सांगायचं याला आता, हाच आपण विचार करतो. तरी स्थिती आहे. पण ते सोडून जर अरे आला काय सेवा सांगा मला, अशी असं जर आपण तयार राहिलो तर मग भगवान आणखीन सेवा देतील. प्रभुपाद पण म्हणाले मॅनेजमेंट फार सिम्पल आहे, जो बिझी माणूस आहे ना त्याला भरपूर सेवा द्या, आणि जो आयुष्य आहे ना त्याला काहीच देऊ नका, कारण तुमचं कार्यच होणार नाही. मग कधी कधी खूप सर्विस इंचार्ज जॉब जो आहे हा काही साधा नाही आहे, त्याला प्रत्येकाच्या मनस्थितीचा पण विचार करावा लागतो की ह्याला आता ही सेवा सांगायची असेल. 10 वेळा तो विचार करतो कशी सांगू काय सांगू, ह्याला एवढं दिलं त्याला तेवढं दिलं, आणि प्रत्येकाला वाटत हा नेहमी माझ्याकडेच येतो. म्हणजे ब्रह्मचारी म्हणून जर आपण असं सतत जर जास्त नाही राहिलो, जन्यास एकदा सांगत होते की ब्रह्मचारी जीवन म्हणजे काय, एक ब्रह्मचारी गुरुच्या आश्रम मध्ये होता, रोज त्याची सेवा होती लाकडाची मोळी आणणं कुकिंगसाठी, आणि एक दिवस आणता आणता ठेचाळून तो पडला, आणि पडल्यानंतर पाहिलं त्यांनी डोक्यावरची मोळी खाली पडली, तर ती मोळी उचलायला गेला तेव्हा त्याच्यामध्ये त्याला पांढरा केस दिसला. तो म्हटला कुणाचा केस आहे, जेव्हा बघितलं तर हा माझाच केस आहे. म्हणजे तो गुरुकुलमध्ये आला होता अगदी लहान असताना, आणि आता म्हातारा झालेलं पण त्याला कळालं नाही. भक्तिसान सरस्वतींचा एक शिष्य होता, ज्याला सांगितलं सरस्वतींच्या की तू भांडी घास, आणि तो भांडी घासायला लागला, आणि बघतायत रात्र झाली हे झालं आणि अजून तो सोडेना भांडी घासायचं. मग काय झालं, अरे सोड नाही मला तुम्ही दुसरी सेवा सांगितलीच नाही. अरे मग भांडी घासून तर केव्हाच झाली ना. नाही पण तुम्ही सेवा सांगितली, मी भांडी घासली ठेवली परत काढली परत घासली परत ठेवली परत काढली परत घासली परत ठेवली, या प्रकारे व्यस्त. म्हणून प्रभुपाद म्हणायचे कृष्णा कॉन्शियसनेस इज नॉट फॉर लेझी पीपल, फॉर डायनामिक ऍक्टिव्ह पीपल. म्हणून आलेली संधी जर आपण टाळायचा प्रयत्न केला तर ती संधी पुन्हा येणार नाही, निघून जाईल आपल्याकडे. म्हणून पहिला तिचं स्वागत करावं आणि मग नंतर कारण सांगावं की मी का करू शकत नाही. ही एक गोष्ट तुमच्या प्रश्नामध्ये होती. आणि दुसरी गोष्ट स्तुती, प्रोत्साहन मिळण्यासाठी सुरुवातीला ठीक आहे चांगली केली मी चांगली केली, पण जर त्याच भावनेमध्ये आपण अडकून राहिलो तर मग आपल्याला उन्नती होणार नाही कधी. तर या उलट आपण अधिक अधिक कसं मी भगवंतांच्या सेवेत अधिक काही करू शकेन हाच आपण विचार केला पाहिजे. परफेक्शन, भगवंत हे नेहमी परिपूर्ण, तुमचे प्रयत्न पाहत आहेत निश्चितच, पण त्या प्रयत्नांमध्ये पण भगवंतांना भक्तांना संतुष्ट करण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. गुरुंना गुरुनी म्हटलं पाहिजे की आय एम फुल्ली सॅटिस्फाईड, तू जे काय करतोस त्याच्यावर मी पूर्ण संतुष्ट आहे, हा खरा ही खरी पावती आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की ग्रंथाश्रम भागवतम की समवेत गौर भक्तवृंद की जय.